स्तोत्र संहिता अध्याय 68 मुख्य गवयासाठी दाविदाचे संगीत स्तोत्र। देवाने उठावे, त्याच्या वैऱ्यांची दाणादाण होवो, त्याचा द्वेष करणारे त्याच्यापुढून पळोत। जसा धूर पांगतो तशी त्यांची पांगापांग कर। जसे मेण अग्नीपुढे ठेविले असता वितळते, तसे दुष्ट देवापुढे नष्ट होवोत, परंतु नीतिमान हर्ष करोत, देवापुढे आनंदोत्सव करोत, हर्षामुळे आनंद करोत। देवाला गीत गा, त्याच्या नावाचे स्तवन करा। ज्याची स्वारी ओसाड प्रदेशातून चालली आहे, त्याच्यासाठी राजमार्ग तयार करा। त्याचे नाव परमेश आहे, त्याच्यापुढे आनंदोत्सव करा। पितृहीनांचा पिता, विधवांचा कैवारी असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी आहे। एकटे असलेल्यास देव कुटुंबवत्सल करीतो, बंदिवानास बाहेर काढून भाग्यवान करीतो। परंतु बंडखोर वृक्षप्रदेशात राहतात। हे देवा, जेव्हा तू आपल्या लोकांपुढे चाललास व रानातून प्रयाण केलेस, तेव्हा भूमी कंपित झाली व देवासमोर आकाशातून पर्जन्यवृष्टी झाली। देवासमोर, इस्रायलाच्या देवासमोर सिनाय पर्वत देखील कंपित झाला। हे देवा, तू विपुल पर्जन्य पाठवून दिलास, तुझे वतन कोमेजले होते, तेव्हा तू ते यथास्थित केलेस, त्यात तुझी मंडळी राहिली। हे देवा, तू आपल्या चांगुलपणाने दिनांसाठी बेगमी केली। प्रभू अनुज्ञा देतो, मंगलवार्ता प्रसिद्ध करणाऱ्या स्त्रियांची मोठी सेना सिद्ध होऊन म्हणते की, सैन्यांचे राजे पळ काढितात पळ काढितात, आणि घरी राहिलेली गृहिणी लूट वाटून देते। तुम्ही मेंढवाड्यामध्ये पडून राहता काय? ज्याचे पंख रुपयाने व पिसे पिवळ्या सोन्याने मंडित आहेत, अशा कबूतरासारखे तुम्ही आहात ना? सर्व समर्थाने राजांची दाणादाण केली, तेव्हा सलमोनावर बर्फ पडते त्याप्रमाणे झाले। हे महान पर्वता, बाशानाच्या पर्वता, अनेक शिखरे असलेल्या पर्वता, बाशानाच्या पर्वता, देवाला निवासासाठी जो पर्वत आवडला त्याच्याकडे, हे अनेक शिखरांच्या पर्वता, तू वक्रदृष्टीने का पाहतोस? त्याच्यावरच परमेश्वर खरोखर सदोदित राहील। देवाचे रथ 20,000 आहेत, हजारो हजार आहेत। प्रभू सिनायवरून पवित्र स्थानी आला आहे, तू उच्चस्थानी आरोहण केले आहे, तू पाडाव केलेल्यास कैद करून नेले आहे। मनुष्यांमध्ये, बंडखोरांमध्येही तुला नजराने मिळाले आहेत, ह्यासाठी की, हे परमेशा देवा, तू तेथे वास करावा। प्रभू धन्यवादित असो, तो प्रतिदिनी आमचा भार वाहतो। देव आमचे तारण आहे, देव आम्हाला संकटातून मुक्त करणारा देव आहे, आणि मृत्यूपासून सोडविणारा प्रभू परमेश्वर आहे। देव निश्चये आपल्या वैऱ्यांचे मस्तक फोडील। जो आपल्या दुष्टाईत निमग्न होऊन चालतो, त्याचे केसाळ माथे फोडील। प्रभू म्हणाला, बाशानापासून मी त्यास परत आणीन, समुद्राच्या खोल डोहातून त्यास परत आणीन, ह्यासाठी की, तू आपला पाय रक्तात बुचकळावा, तुझे शत्रू तुझ्या कुत्र्यांच्या जिभांचे खाद्य व्हावे। हे देवा, त्यांनी तुझ्या स्वाऱ्या पाहिल्या आहेत। पवित्रस्थानी माझ्या देवाच्या, माझ्या राजाच्या स्वाऱ्या त्यांनी पाहिल्या आहेत। खंजिऱ्या वाजवीत जाणाऱ्या कुमारींच्या मधून गाणारे पुढे व वाजविणारे मागे चालताना म्हणतात की, ज्यांचा उगम इस्रायलापासून आहे असे तुम्ही, प्रभू जो देव, त्याचा जनसभात धन्यवाद करा। तेथे त्याच्यावर प्रभुत्व करणारा कनिष्ठ बन्यामिन, यहूदाचे अधिपती व त्यांच्याबरोबरचे समुदाय, जबुलूनाचे अधिपती, नफ्तालीचे अधिपती हे आहेत. तू प्रबळ व्हावे असे तुझ्या देवाने आज्ञापिले आहे. हे देवा, तू आमच्यासाठी जे केले आहे ते दृढ कर. यरुश्लेमातील तुझ्या मंदिराकरिता राजे तुला भेटी आणतील. लव्हाळ्यामध्ये राहणारे वनपशु, बैलांचा कळप आणि त्यांचे वत्स ह्यांना धमकाव. रुपयाचा लोभ धरणाऱ्या लोकांना पायाखाली तुडीव. युद्धप्रिय लोकांची त्याने दाणादाण केली आहे. मिसर देशातून सरदार येतील. कुश आपले हात देवाकडे पसरण्याची त्वरा करील. अहो पृथ्वीवरील राष्ट्रांनो, तुम्ही देवाचे गीत गा, प्रभूची स्तोत्रे गा. पुरातन आकाशांच्या आकाशावर आरूढ होऊन जो स्वारी करीतो त्याची स्तोत्रे गा. पहा, तो आपला शब्द सामर्थ्याचा शब्द उच्चारितो. देवाच्या बलाचे वर्णन करा. इस्रायलावर त्याचे ऐश्वर्य आणि गगनमंडळात त्याचे बळ आहे. तुझ्या पवित्र स्थानातून कार्य करणारा देव भयप्रद आहे. इस्रायलाचा देव आपल्या लोकास बल व सामर्थ्य देतो. देव धन्यवादित असो.